आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 3 एप्रिल 2022. विषय अवास्तव सोनेरी मजकूर गलतीकरांस. तुम्ही इतके मूर्ख आहात का की जे जीवन तुम्ही आत्म्यात सुरू केले ते आता देहाने पूर्ण करीत आहात? उत्तरदायी वाचन गलतीकरांस करिंथकरांस पत्रस. ज्या तुमच्या डोळ्यांसमोर येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळलेले जाहीर रीतीने तुम्हाला वर्णन करून सांगितले होते त्या तुम्हाला कोणी भुरळ घातली आहे? तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो हे तुम्हाला माहीत नाही काय? कोणीही स्वतःला फसवू नये. जर कोणी स्वतःला या जगाच्या दृष्टिकोनानुसार शहाणा समजत असेल तर त्याने खरोखर ज्ञानी होण्यासाठी मूर्ख व्हावे. म्हणून आम्ही ज्या गोष्टी कायम स्वरूपात दिसत नाहीत तिकडे आमचे डोळे लावित नाही, पण जे दिसत नाही पण अविनाशी आहे त्याकडे डोळे लावतो. कारण जे दिसते ते क्षणिक आहे, पण जे दिसत नाही ते अनंतकालिक आहे. कारण तेव्हा भाकड कथांवर आम्ही राहिलो नाही. आम्ही संदेष्ट्यांचे भविष्यवचन अति विश्वसनीय असे समजून त्यास मान देतो. त्याकडे लक्ष देऊन तुम्ही फार चांगले करता. कारण अगदी अंधारात प्रकाशणाऱ्या दीपाप्रमाणे ते दिसते, म्हणून दिवस उजाडून प्रभात तारा तुमच्या अंत करणात प्रकाशेपर्यंत तुम्ही त्याकडे ध्यान देऊन पाहाल तर चांगले होईल. धडा उपदेश बायबल पासून उत्पत्ती. देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. मग देव बोलला, आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्या सारखा मनुष्य निर्माण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, सर्व वनपशु, मोठी जनावरे व जमिनीवर सरपटणारे सर्व लहान प्राणी यांच्यावर ते सत्ता चालवितील. तेव्हा देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. आपण केलेले सर्व काही फार चांगले आहे असे देवाने पाहिले. उत्पत्ती पृथ्वीवरून धुकेवर जात असे व त्याने सर्व जमिनीवर पाणी शिपंडले व पसरले जात असे. नंतर परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जीवधारी म्हणजे जीवन प्राणी झाला. उत्पत्ती पृथ्वीवरील मनुष्यांची संख्या वाढतच राहिली आणि त्यांना मुली झाल्या. परमेश्वराने पाहिले की पृथ्वीवरील लोक दुष्ट आहेत. त्यांचे विचार नेहमी वाईट असतात. रोमकरांस बंधूनो, पुष्कळ वेळा तुम्हाला भेट देण्याची मला इच्छा झाली. मला सुवार्तेची लाज वाटत नाही. कारण देवाचे सामर्थ्य जो कोणी विश्वास ठेवतो त्या सर्वासाठी तारण आहे. प्रथम यहुद्याकरिता आणि नंतर ग्रीकांसाठी. लोकांनी केलेल्या प्रत्येक अनितीच्या कृत्यांमुळे व जे आपल्या अनितीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्यामुळे स्वर्गातून देवाचा क्रोध प्रगट होतो. के असे होत आहे कारण देवाविषयीचे ज्ञान त्यांच्यात दिसून येते व देवाने ते त्यांना दाखवून दिले आहे. जगाच्या निर्मितीपासून देवाचे अदृश्य गुण, त्याचे सनातन सामर्थ्य व त्याचे देवपण हे देवाने ज्या गोष्टी निर्माण केल्या त्यावरून प्रगट होतात. आणि जर तुम्हाला हे कळत नाही तर याचे तुम्हाला कसलेच समर्थन करता येणार नाही. कारण जरी त्यांना देव माहित होता तरी त्यांनी देव म्हणून त्याचा आदर केला नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत. उलट ते आपल्या विचारात निष्फळ झाले आणि मूर्ख अंत करणे अंधकारमय झाली. जरी गर्वाने त्यांनी स्वतःला शहाणे समजले तरी ते मूर्ख ठरले आणि अविनाशी देवाचे गौरव याची मर्त्य मानव पक्षी चार पायाचे प्राणी सरपटणारे प्राणी यांच्यासारख्या दिसणाऱ्या प्रतिमांशी अदलाबदल केली. त्यांनी देवाच्या खरेपणाशी लबाडीची अदलाबदल केली व निर्माणकर्त्याऐवजी जे निर्मिलेले त्याची उपासना केली. निर्माणकर्ता सर्वकाळ धन्यवादित आहे. युहान, तुमच्या बाबतीत जे तुम्ही सुरुवातीपासून ऐकले आहे त्यामध्येच राहा. सुरुवातीपासून जे तुम्ही ऐकले त्यात जर तुम्ही राहाल तर तुम्ही पुत्रामध्ये व पित्यामध्ये राहाल. जे तुम्हाला फसविण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्याविषयी मी तुम्हाला या गोष्टी लिहित आहे, पण तुमच्या बाबतीत म्हटले तर ज्या पवित्र व्यक्तीकडून तुम्हाला अभिषेक करण्यात आला तो तुमच्यामध्ये राहतो, म्हणून दुसरा कोणी तुम्हाला शिकवावे याची गरज नाही. त्याऐवजी ज्या आत्म्यासह तुमचा अभिषेक पवित्र व्यक्तीकडून झाला या सर्व गोष्टीविषयी तो तुम्हाला शिकवितो. आणि लक्षात ठेवा की तो खरा आहे आणि खोटा मुळीच नाही. जसे त्याने तुम्हाला जे करण्यास शिकविले आहे तसे तुम्ही ख्रिस्तामध्ये राहा. मार्क, यानंतर युहानाला तुरुंगात टाकण्यात आले. येशू गालिलास गेला व देवाकडून आलेली सुवार्ता त्याने सांगितली. येशू म्हणाला, आता योग्य वेळ आली आहे, देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. येशू व त्याच्या शिष्यांनी सभास्थान सोडले आणि लागलीच ते युहान व याकोब यांच्या बरोबर शिमोन व अंद्रिया यांच्या घरी गेले. शिमोनाची सासू तापाने बिछाण्यावर पडली होती. तेव्हा त्यांनी ताबडतोब येशूला तिच्याविषयी सांगितले. तो तिच्याकडे गेला आणि तिला हाताला धरून त्याने उठविले आणि तिचा ताप निघून गेला व ती त्याची सेवा करू लागली. संध्याकाळ झाली आणि सूर्य अस्ताला गेल्यावर त्यांनी सर्व आजारी लोकांस आणि भूतांनी पछाडलेल्या लोकांस त्याच्याकडे आणले. मग तो सर्व गालिलातून त्यांच्या सभास्थातून उपदेश करीत आणि भूते काढीत फिरला. एक कुष्ठरोगी येशूकडे आला व त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याने स्वतःला बरे करण्याची विनंती केली. तो येशूला म्हणाला, जर तुमची इच्छा असेल तर तुम्हामध्ये मला शुद्ध करण्याचे सामर्थ्य आहे. येशूला त्याची दया आली. मग त्याने हात लांब केला आणि त्याला स्पर्श केला व त्याला म्हणाला, मला तुला बरे करावयाचे आहे, तुझा कुष्ठरोग बरा होवो. आणि लगेच त्याचे कुष्ठ गेले व तो शुद्ध झाला. लूक, आणि त्याचवेळी जमावातील एक मनुष्य मोठ्याने ओरडून म्हणाला, गुरुजी, मी तुम्हाला विनंती करतो, माझ्या मुलाकडे पहा, कारण तो माझा एकुलता एक मुलगा आहे. एकाएकी त्याला अशुद्ध आत्मा धरतो व तो अचानक किंचाळतो आणि तो त्याला झटके देईपर्यंत पिळतो, त्यामुळे त्याच्या तोंडाला फेस येतो, तो त्याला सोडित नाही व त्याला गलित गात्र करतो. मी तुमच्या शिष्यांना तो अशुद्ध आत्मा काढण्याची विनंती केली पण त्यांना ते शक्य झाले नाही. येशू म्हणाला, अहो अविश्वासू व चुकलेल्या लोकांनो, मी तुमच्या बरोबर किती काळ राहू व किती काळ तुमचे सोसू? त्या मुलाला इकडे आणा. परंतु तो येत असतानाच भूताने त्याला पाडले आणि पिळवटले. येशूने अशुद्ध आत्म्याला धमकावले, त्याने मुलाला बरे केले आणि त्याला त्याच्या वडिलांजवळ परत दिले. देवाचा महिमा पाहून ते सर्व फार आश्चर्यचकित झाले. पण सर्व लोक येशूने जे केले त्याविषयी आश्चर्य व्यक्त करीत असताना तो त्याच्या शिष्यांना म्हणाला, मी तुमच्याजवळ ज्या गोष्टी सांगतो त्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. मनुष्याच्या पुत्राला लोकांच्या हाती देण्यात येईल. तेव्हा त्याने वळून त्यांना धमकावले. रोमकरांस, तर मग आपण काय म्हणावे? देवाची कृपा वाढावी म्हणून आपण पापांत राहावे काय? पाप तुम्हांवर राज्य करणार नाही, कारण तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर देवाच्या कृपेच्या अधीन आहात. तर मग आपण काय करावे? आपण नियमशास्त्राधीन नसून देवाच्या कृपेच्या अधीन आहोत म्हणून पाप करावे काय? खात्रीने नाही. तुम्हाला माहित नाही काय की जेव्हा तुम्ही स्वतःला आज्ञापालना करता एखाद्याच्या स्वाधीन करता तर ज्याची आज्ञा तुम्ही पाळता त्याचे गुलाम आहात. तुम्ही पापांत चालू शकता किंवा देवाची आज्ञा पाळू शकता. पापांमुळे आध्यात्मिक मरण येते, पण देवाची आज्ञा पाळल्याने तुम्हाला नीतिमत्व मिळते. आणि तुम्हाला साक्ष दिली की देवाला आवडेल अशा प्रकारे वागा, जो त्याच्यात व गौरवात तुम्हाला बोलावितो. आणि या कारणासाठी आम्ही सुद्धा देवाचे सातत्याने आभार मानतो, कारण जेव्हा तुम्ही आमच्याकडून देवाचा संदेश ऐकला तेव्हा तुम्ही तो मनुष्याकडून आलेला म्हणून स्वीकारला नाही, तर देवापासून आलेला जसा खरा होता तसाच स्वीकारला. देवाचा संदेश जो तुम्हा विश्वासणाऱ्यांच्या मध्ये सुद्धा कार्य करीत आहे. सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. आत्मा वास्तविक आणि शाश्वत आहे. पदार्थ हा अवास्तव आणि ऐहिक आहे. आत्मा हा देव आहे आणि मनुष्य त्याची प्रतिमा आणि समानता आहे. म्हणून माणूस भौतिक नाही, तो आध्यात्मिक आहे. आत्म्याचे वेगळेपण हे पदार्थ आहे आणि वास्तविकतेच्या विरुद्ध दैवी नाही, ही एक मानवी संकल्पना आहे. मॅटर ही विधानाची त्रुटी आहे. प्रीमिस मधील या त्रुटीमुळे ते प्रवेश केलेल्या प्रत्येक विधानातील निष्कर्षामध्ये चुका होतात. पदार्थाबद्दल आपण काहीही म्हणू किंवा विश्वास ठेवू शकत नाही की अमर आहे, कारण पदार्थ तात्पुरती आहे आणि म्हणून ती एक नश्वर घटना आहे, मानवी संकल्पना आहे, कधी कधी सुंदर नेहमीच चुकीची असते. उत्पत्तीच्या दुसऱ्या अध्यायात देव आणि विश्वाच्या या भौतिक दृष्टिकोनाचे विधान आहे, जे पूर्वी नोंदवल्याप्रमाणे वैज्ञानिक सत्याच्या अगदी विरुद्ध आहे. त्रुटी किंवा वस्तूचा इतिहास जर सत्य असेल तर आत्म्याच्या सर्व शक्तिमानतेला बाजूला ठेवेल, पण तो खोटा इतिहास आहे जो खऱ्याच्या विरुद्ध आहे. देवाच्या प्रतिमे आत्म्याची उपमा नसताना मनुष्याबद्दलची चमकणारी निंदा कारण पटवून देतात आणि या भौतिक निर्मितीला खोटे ठरवून प्रकटीकरणाशी एकरूप होतात. जीवन सत्य आणि प्रेम मृत्यू चूक आणि द्वेष उत्पन्न करतात का? निर्माता स्वतःच्या निर्मितीचा निषेध करतो का? दैवी कायद्याचे अयोग्य तत्व बदलते की पश्चाताप करते? असे असू शकत नाही. पदार्थाची निर्मिती धुके किंवा खोट्या दाव्यातून किंवा गुढीकरणातून उद्भवते आणि आकाशातून किंवा समाजातून नाही, जी देव सत्य आणि खोटे यांच्यामध्ये उभारतो. प्रिय वाचक हो, तुमच्यासाठी कोणते मन चित्र किंवा बाह्य विचार वास्तविक असतील, भौतिक की आध्यात्मिक? दोन्ही तुमच्याकडे असू शकत नाही. तुम्ही तुमचा स्वतःचा आदर्श समोर आणत आहात. हा आदर्श एकतर लौकिक किंवा शाश्वत आहे. एकतर आत्मा किंवा पदार्थ हे तुमचे मॉडेल आहे. जर तुम्ही दोन मॉडेल्स ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुमच्याकडे व्यावहारिकरित्या काहीही नाही. घड्याळातील पेंडुलम प्रमाणे आपण मागे मागे फेकले जाल, पदार्थाच्या फासळ्यांवर आघात कराल आणि वास्तविक आणि अवास्तव यांच्यामध्ये झोकून द्याल. तर मग दुःख भोगणारे, पाप करणारे आणि मरणारे भौतिक व्यक्तिमत्व काय आहे? तो मनुष्य देवाची प्रतिमा आणि उपमा नाही तर मनुष्याची बनावट, उलटी उपमा, पाप, आजार आणि मृत्यू नावाची भिन्नता आहे. नश्वर ही ईश्वराची खरी प्रतिमा आहे या दाव्याची अवास्तवता आत्मा आणि पदार्थ, मन आणि शरीर यांच्या विरुद्ध स्वभावांनी स्पष्ट केली आहे. कारण एक बुद्धिमत्ता आहे तर दुसरी बुद्धिमत्ता नाही. ती बाब महत्वाची आहे किंवा त्यात जीवन आणि संवेदना आहेत हे नश्वरांच्या खोट्या विश्वासांपैकी एक आहे आणि केवळ एक अनुमानित नश्वर चेतनामध्ये अस्तित्वात आहे. म्हणून जसजसे आपण आत्मा आणि सत्याकडे जातो तसतसे आपण पदार्थाची जाणीव गमावतो. पदार्थाचे तथाकथित नियम काही नसून खोट्या समजुती आहेत की जिथे मन नसते तिथे बुद्धिमत्ता आणि जीवन असते. या चुकीच्या समजुती सर्व पाप आणि रोगाचे कारण आहेत. विरुद्ध सत्य की बुद्धिमत्ता आणि जीवन आध्यात्मिक आहेत, कधीही भौतिक नाही. पाप आजार आणि मृत्यू नष्ट करते. येशूने दुष्ट आत्मे किंवा खोट्या विश्वासांना बाहेर काढले. देवाच्या मुलांबद्दल बोलताना मनुष्यांच्या मुलांबद्दल नाही, येशू म्हणाला देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे. म्हणजेच सत्य आणि प्रेम वास्तविक माणसामध्ये राज्य करतात. हे दर्शविते की देवाच्या प्रतिमेतील मनुष्य अखंड आणि शाश्वत आहे. येशूने विज्ञानात एक परिपूर्ण मनुष्य पाहिला जो त्याला प्रकट झाला जेथे पाप करणारा मर्त्य मनुष्य नश्वरांना दिसतो. या परिपूर्ण मनुष्यामध्ये तारणकर्त्याने देवाचे स्वतःचे स्वरूप पाहिले आणि मनुष्याच्या या योग्य दृष्टिकोनाने आजारी लोकांना बरे केले. अशा प्रकारे येशूने शिकवले की देवाचे राज्य अखंड सार्वत्रिक आहे आणि तो माणूस शुद्ध आणि पवित्र आहे. मनुष्य हा आत्म्यासाठी भौतिक निवासस्थान नाही, तो स्वतः आध्यात्मिक आहे. आत्मा आत्मा असल्याने अपूर्ण किंवा भौतिक काहीही दिसत नाही. त्रुटीबद्दलचे सत्य आहे, ती चूक सत्य नाही म्हणून ती अवास्तविक आहे. वैज्ञानिक दृष्ट्या पापाची चूक किंवा अवास्तव सिद्ध करण्यासाठी तुम्ही प्रथम पापाचा दावा पाहिला पाहिजे आणि नंतर तो नष्ट केला पाहिजे. तर वैज्ञानिक दृष्ट्या रोगाची त्रुटी किंवा अवास्तविकता सिद्ध करण्यासाठी तुम्ही मानसिक दृष्ट्या रोगाचे निरीक्षण केले पाहिजे. मग तुम्हाला ते जाणवणार नाही आणि ते नष्ट होईल. विज्ञान वाईटाची अवास्तविकता दर्शविते. या वस्तुस्थितीपासून पापी व्यक्तीला कोणतेही प्रोत्साहन मिळू शकत नाही. कारण पापी पापाची वास्तविकता बनवेल, जे अवास्तव आहे ते वास्तविक बनवेल आणि अशा प्रकारे क्रोधाच्या दिवसाविरुद्ध क्रोध तयार करेल. तो स्वतःच्या विरुद्ध षड्यंत्रात सामील होत आहे. ज्या भयंकर अवास्तवतेने त्याला फसवले गेले आहे त्याबद्दल त्याच्या स्वतःच्या प्रबोधनाविरुद्ध केवळ तेच जे पापाचा पश्चाताप करतात आणि अवास्तविक गोष्टींचा त्याग करतात त्यांना वाईटाची अवास्तवता पूर्णपणे समजू शकते. चुकीने दुखे पडलेले वस्तू चांगल्या किंवा वाईटासाठी बुद्धिमान असू शकते असा विश्वास ठेवण्याची चूक. दुखे पसरल्यावर किंवा ते इतके पातळ झाले की आपल्याला एखाद्या शब्दात किंवा कृतीत दैवी प्रतिमा जाणवते तेव्हाच आपण देवाची स्पष्ट झलक पाहू शकतो. जे खरी कल्पना दर्शवते चांगल्याचे वर्चस्व आणि वास्तविकता, वाईटाची शून्यता आणि असत्यता. चूक ही सत्यासारखीच वास्तविक आहे. वाईट हे श्रेष्ठ नसले तरी चांगल्याच्या सामर्थ्यात समान आहे आणि ते मतभेद सुसंवादा इतकेच सामान्य आहे. आजारपण आणि पाप यांच्या बंधनातून मुक्त होण्याच्या आशेलाही मज्जातंतूची थोडीशी प्रेरणा मिळते. प्रयत्न जेव्हा आपण चुकीच्या सत्यापेक्षा सत्यावर जास्त विश्वास ठेवतो, पदार्थापेक्षा आत्म्यावर जास्त विश्वास असतो मरण्यापेक्षा जगण्यावर जास्त विश्वास असतो, माणसापेक्षा देवावर जास्त विश्वास असतो, तेव्हा कोणतीही भौतिक कल्पना आपल्याला रोखू शकत नाही. आजारी बरे करणे आणि त्रुटी नष्ट करणे. माणूस भौतिकरित्या निर्माण झाला आहे या विरुद्ध गृहितकापासून आपण दूर गेले पाहिजे आणि आपली नजर सृष्टीच्या आध्यात्मिक नोंदीकडे वळवली पाहिजे. ची समज आणि हृदयावर हिराच्या बिंदूने आणि देवदूताच्या लेखणीवर कोरली गेली पाहिजे. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. केतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गुण सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.